नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूया काही ठळक घडामोडी। शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन करण्यासाठी महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली। यामुळे पावणे 4 लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। प्रकल्पबाधितांना सदनिका देणं, लहान शहरांमधल्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कर्ज उभारणं, आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 2 वर्षे मुदतवाढ इत्यादीबाबतचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले। अनुसूचित जाती जमातीच्या जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला। खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल राज्यातून लोकसभेवर निवडून गेल्यानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं आज एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत पोचलेली भारताची पैलवान विनेश फोगाट हिला वजन जास्त भरल्यानं अपात्र ठरवण्यात आलं आहे। यासंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी संपर्क साधला आणि अशा परिस्थितीत भारतासमोर काय पर्याय उपलब्ध आहेत याबाबत त्यांच्याशी चर्चा केली। भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं भारताची पैलवान विनेश फोगाट हिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा निषेध संयुक्त जागतिक ऑलिम्पिक संघटनेकडे नोंदवल्याची माहिती क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत दिली। केंद्र सरकार महिला पैलवानांना सर्व प्रकारची मदत देत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वतः या मुद्द्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली असल्याचं त्यांनी निवेदनात सांगितलं। या परिस्थितीत आपल्याकडे काय पर्याय आहेत याची चाचपणी करण्याची सूचना संघटनेला दिल्याचंही त्यांनी नमूद केलं। या ऑलिम्पिकमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या अविनाश साबळेकडून पदकाची अपेक्षा कायम आहे। पुरुष हॉकीच्या उपांत्य फेरीत भारताच्या संघाला जर्मनीनं 3-2 असं पराभूत केल्यामुळे सुवर्ण किंवा रौप्य पदकाचं त्यांचं स्वप्न भंगलं। आता रौप्य पदकासाठी त्यांचा सामना उद्या स्पेनशी होणार आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज दिवसअखेर 875 अंकांची वाढ नोंदवत 79,468 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 305 अंकांची वाढ नोंदवत 24,298 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।